नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. केंद्रीय विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर. राज्याच्या अर्थसंकल्पालाही विधिमंडळाची मंजुरी. घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया इमारतीसाठी 710 कोटी. आठवड्याभरात प्रशासकीय मान्यतेची ग्वाही. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्ट. यंदाचा भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांना प्रदान. आणि आयपीएलच्या 18व्या हंगामाला आजपासून प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय विनियोजन विधेयक काल लोकसभेनं मंजूर केलं. विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्या कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आल्या. काही मंत्रालयांच्या अनुदान मागण्यांमध्ये काही सदस्यांनी मांडलेले कपातीचे प्रस्ताव सदनानं फेटाळून लावले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सदनासमोर मांडलेलं विनियोजन विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काल मंजूर झाला. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विनियोजन विधेयक मंजुरीसाठी सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं. त्यानंतर विधान परिषदेनंही अर्थसंकल्प मंजूर केला. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारणीसाठी 710 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या 8 दिवसात याला प्रशासकीय मान्यता दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधान परिषदेत दिली. आमदार सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. 2 महिन्याच्या आत सदरील इमारत उभारणीचं काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विक्रम काळे, संजय केणेकर आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. विधान परिषदेच्या 5 जागांवर बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावं काल राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथले भाजप नेते संजय केणेकर यांच्यासह 5ही सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. जलप्रदूषण कायद्यात सुधारणेचं विधेयक काल विधान परिषदेत संमत करण्यात आलं. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं. मोटार वाहन कर सुधारणा विधेयकावर काल विधान परिषदेत चर्चा झाली. वाहनाच्या किमतीवर आधारित कर आकारणी करणं तसंच कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची सूचना या विधेयकात आहे असं सरनाईक यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात हर घर नल योजना डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यात 180 योजना पूर्ण झाल्या असून 190 योजनांचं 75% अधिक तर 131 योजनांचं 50% अधिक काम झालं आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या 337 कंत्राटदारांना नोटीस बजावून 91 लाख रुपये दंड ठोठवण्यात आला असून कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत बोर्डीकर यांनी दिले. लातूर शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिली आहे. विधानभवनात घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणीसाठी कार्यान्वयन तसंच निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला. या निर्णयामुळे या स्मारकाच्या उभारणीस गती मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेस सातारा पोलिसाच्या गुन्हे शाखेच्या पथकानं काल खंडणी प्रकरणी अटक केली. संबंधित महिलेनं मंत्री गोरे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. आपल्या वकिलाच्या कार्यालयात 1 कोटी रुपये घेताना या महिलेला रंगेहात अटक करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. राज्य मानवाधिकार आयोगानं ही माहिती दिली. या प्रकरणी आयोगानं संबंधित यंत्रणेला नोटीस बजावून अहवाल मागवले तसंच दंडाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आयोगानं त्यांनाही नोटीस बजावली. परभणीत हिंसाचार प्रकरणानंतर गेल्या 15 डिसेंबर रोजी सूर्यवंशी यांचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला होता. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पैठण इथल्या संत एकनाथ महाराज मिशनच्या वतीनं संत एकनाथ महाराजांच्या नावानं देण्यात येणाऱ्या 6 पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं. यंदाचा सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांना प्रदान करण्यात आला. नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेटचा 18वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत 10 संघ 74 सामने खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. भारतीय सौर कालगण्यानुसार नवीन वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. भारताची ओळख असलेली आणि आकाशवाणीसह काही संस्थांमधून प्रचलित असलेली ही कालमापन पद्धती सर्वसामान्य व्यवहारात वापरली जावी या हेतूनं जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री कार्यरत आहेत. त्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली.
ज्याप्रमाणे आपल्याकडे राष्ट्रीय मानचिन्ह आहेत त्याप्रमाणे हे राष्ट्रीय कॅलेंडर आहे. हे पंचांग नाहीये, ही दिनांक सौर सिद्धांतावर आधारित आहे. कारण 22 मार्च हा आयन दिन आहे. आयन दिनाच्या अनुषंगाने हे पूर्ण कॅलेंडर 4 ऋतूमध्ये विभागलेलं आहे. त्याची ती रचना अत्यंत सायंटिफिक आहे. 22 मार्च 1957 या कॅलेंडरला भारतीय गॅझेटर मधून ऍक्सेप्ट केलेला आहे. आम्ही राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचच्या माध्यमातून सातत्याने सर्व बँका, सर्व शाळा, सर्व शासकीय कार्यालय, विद्यापीठे या सगळ्यांकडे आम्ही हे कॅलेंडरच्या संदर्भातले सर्व जिया देत आलो आहोत. काही जण त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करतात, काही देशभक्त हे सुरुवात पण करतात.
जागतिक जलदिन आज साजरा होत आहे. धाराशिव इथं आज गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या विषयावर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात 11:30 हा कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅम्पर प्रूफ UID सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची फसवणूक आणि खऱ्या उत्पादकांचं नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबाबत आमच्या प्रतिनिधीनं अधिक माहिती दिली.
ग्राहकांना केवळ देवगड अस्सल हापूस आंब्याची विक्री व्हावी यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेनं हे पाऊल उचललंय. प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर यापुढे स्टिकर असेल आणि ग्राहक व्हॉट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील. सध्या देवगड हापूस या नावानं विकले जाणारे 80%पेक्षा जास्त आंबे देवगड मधले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. या पद्धतीमुळे बनावट विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसंच देवगड हापूस आंब्याच्या GI नोंदणीला देखील संरक्षण मिळेल. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी सर्वेक्षणातील प्रश्नावलीबाबत अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन गावडे यांनी केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात वाळूनं भरलेल्या भरधाव टिप्परनं दुचाकीला धक्का दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं हा अपघात झाला. गणेश उत्तम तनपुरे असं या युवकाचं नाव असून त्याचा येत्या सोमवारी 24 मार्च रोजी विवाह होणार होता. नांदेड महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा 1523 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी मंजूर केला. 5.85 कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर. राज्याच्या अर्थसंकल्पालाही विधिमंडळाची मंजुरी. घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया इमारतीसाठी 710 कोटी. आठवडाभरात प्रशासकीय मान्यतेची ग्वाही. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचं दंडाधिकारी चौकशीत स्पष्ट. यंदाचा भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांना प्रदान. आणि आयपीएलच्या 18व्या हंगामाला आजपासून प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र 9:00 नमस्कार.